जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम सच्चिदानंद जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय जय माधवम कृष्णम सच्चिदानंद गोविंदम जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय मुरलीधरं देवं वंदे द्वारकाधीशम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् जय जय माधवं कृष्णं सच्चिदानंद गोविंदम् बोला भगवान श्री कृष्ण की जय। आपण मागच्या वेळेला पाहिलं की उत्तरेचा जन्मजात मुलगा हा मृत निष्पन्न झाला आणि अश्वत्थामेला सांगितल्याप्रमाणे या मुलाला मी जिवंत करेन, हा मुलगा मरू देणार नाही असं आपलं वचन भगवान श्री कृष्णांनी पूर्ण करावं म्हणून सर्व राजस्त्रिया भगवंतांना विनवू लागल्या। स्वतः उत्तरेनी भगवंतांना अत्यंत करुण विलाप करत तशा प्रकारची प्रार्थना केली, तेव्हा भगवंत म्हणाले की मी मिथ्या बोलत नाही, मी प्रतिज्ञा केलेली सत्य होईलच हे तुम्ही पहा। मी सहज वागतानाही कधीही मिथ्या भाषण केलं नसेल, युद्धात पाठ दाखविली नसेल, तर त्या शक्तीच्या प्रभावाने हा बालक जिवंत होवो। धर्म आणि ब्राह्मण जर मला विशेष प्रिय असतील तर अभिमन्यूचा हा जन्मताच मरण पावलेला पुत्र परत जीवित होवो। अर्जुनाशी मी कधी विरोध केला नाही या सत्याच्या प्रभावामुळे हा मृत बालक जिवंत होवो। माझ्या ठिकाणी जर सत्य आणि धर्म निरंतर प्रतिष्ठित असतील तर हा मृत पुत्र जिवंत होऊन उठो। कंस आणि केशी यांना मी धर्मानुसारच ठार केला असेल तर त्या सत्याच्या प्रभावाने हा बालक पुन्हा जिवंत होवो. भगवान श्रीकृष्णांनी असं म्हटल्याबरोबर बालकाच्या शरीरात चेतना आली. त्या काळात भगवंतांवर जे आरोप केले जात होते त्या सर्व आरोपांचा उल्लेख करून तसं जर नसेल तर हा बालक जिवंत हो असं भगवंत म्हणाले. यावरून त्या त्या काळात होणाऱ्या विशिष्ट आरोपांचा भगवंतांनाही व्याप होत असणार. तसंच त्यांच्याबद्दलची एक लोकधारणा होती ती लोकधारणा देखील या आरोपामुळं कुठेतरी निश्चित होत असणार. या सगळ्याला पायबंद बसावा म्हणून भगवंतांनी अशा प्रकारच्या प्रतिज्ञेचा उच्चार केला. ते ब्रह्मास्त्र शांत होऊन गेलं आणि बालकाच्या शरीरात परत चेतना आली. दरम्यानच्या काळात पांडव नगराच्या बाहेर गेलेले हिमालयातील अगणित रत्नराशी घेऊन परत आले आणि त्यांना या अभिमन्यूच्या मुलासंबंधीची बातमी समजली. भगवान श्रीकृष्णांचं ते अलौकिक कर्म ऐकून पांडवांनी देखील अत्यंत आनंदाने त्यांचं पूजन केलं. यानंतर काही दिवसांनंतर व्यास हस्तिनापुरामध्ये आले. सर्व पांडवांनी व्यासांचं यथोचित पूजन केलं. सर्वांसह व्यास बसले असताना धर्मराज व्यासांना म्हणाले की तुमच्या कृपेने जे धन आम्ही आणलं आहे त्याचा अश्वमेध महायज्ञात मी उपयोग करू इच्छितो, त्यासाठी तुम्ही आज्ञा करावी. आम्ही सर्वजण तुमच्या आणि महात्मा श्रीकृष्णाच्या अधीन आहोत. व्यासांनी म्हटलं की मी यज्ञाला अनुज्ञा देतो, आवश्यक ते सर्व कार्य तू प्रारंभ करावस. विधीपूर्वक दक्षिणा देत अश्वमेध यज्ञाचं तू अनुष्ठान कर. त्याचं अनुष्ठान करून तू पापांपासून मुक्त होशील. युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञाला प्रारंभ करण्याचा विचार केला. तो श्रीकृष्णांकडे गेला. श्रीकृष्णांना म्हणाला की हे मधुसूदना, तुझ्याच प्रभावानी प्राप्त झालेल्या या पृथ्वीचा आम्ही उपभोग घेतो आहोत. तूच आपल्या पराक्रमानी आणि बुद्धिबळानी संपूर्ण पृथ्वीला जिंकलेला आहेस. तूच या यज्ञाची दीक्षा ग्रहण कर. तुझ्याकडून यज्ञाचं अनुष्ठान पूर्ण झाल्यावर मग आमची पाप नाहीशी होतील, कारण तूच यज्ञ, तूच अक्षर, सर्व स्वरूप, धर्म, प्रजापती, सर्व भूतांची गती तूच आहेस. त्याच्यावर श्रीकृष्ण म्हणाले की सर्व कौरांमध्ये एकमात्र तूच धर्माने सुशोभित आहेस. खर तर आम्ही तुझे अनुयायी आहोत, तू आमचा राजा आणि गुरु आहेस. माझ्या अनुज्ञेने तूच या यज्ञाचं अनुष्ठान कर. आमच्यापैकी ज्याला ज्या कामासाठी तू नियुक्त करू इच्छितोस ते काम करण्याची आज्ञा तू द्यावीस. मी सत्य प्रतिज्ञा करतो की तू सांगशील ते सर्व मी करेन. तू राजा आहेस. तुझ्याकडून यज्ञ संपन्न झाल्याने भीमसेन, अर्जुन, नकुल, सहदेव यांना देखील यज्ञाच्या अनुष्ठानाचं फळ मिळेल. योग्य वेळेला आपण मला यज्ञाची दीक्षा द्यावी असं युधिष्ठिराने म्हटल्यावर व्यासांनी चैत्र पौर्णिमेला तुला दीक्षा देण्यात येईल असं सांगितलं. यज्ञासाठी सर्व प्रकारची सामग्री सिद्ध करण्यासाठी व्यासांनी युधिष्ठिराला सांगितलं. तशी सिद्धता झाल्यावर व्यासांनी यज्ञासंबंधी अश्वाला शास्त्रीय विधीनुसार पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी सोडण्याची सूचना केली. अश्वाच्या रक्षणासाठी अर्जुनाला नियुक्त केलं गेलं। त्याचप्रमाणे भीम आणि नकुल यांना राज्याचं रक्षण करण्याच्या कामी आणि सहदेवाला कुटुंब पालनासंबंधी सर्व कार्य करायला नियुक्त करण्यात आलं। व्यासांनी आणि इतर श्रेष्ठ ऋषींनी युधिष्ठिराला अश्वमेध यज्ञाची विधीपूर्वक दीक्षा दिली। अश्वाला शास्त्रीय विधीनुसार पृथ्वी भ्रमणासाठी सोडण्यात आलं। गांडीव धनुष्य आणि अक्षय भाते बरोबर घेऊन धनुष्याचा टणकार करत अर्जुन पायीच घोड्याच्या मागे घोड्याच्या रक्षणाकरता निघाला। बरोबर सैन्य देखील होतं। येणाऱ्या विघ्नांच्या शांतीसाठी याज्ञवल्क्यांचा एक शिष्य अर्जुनाच्या बरोबर होता। घोडा स्वेच्छेने जिकडे जाईल तिकडे त्याला जाऊ द्यावं, कोणी अडवलं आणि युद्धाचं आव्हान दिलं तर त्याच्याशी रक्षकांनी युद्ध करावं, त्याला जिंकून अश्वाला सोडवावं आणि पुढे निघावं। अशा पद्धतीने हा घोडा आणि त्याच्यामागे अर्जुन अनेक देशात भ्रमण करून ज्या ज्या राजांनी युद्धाचं आव्हान दिलं त्या सगळ्यांना जिंकून त्यांना यज्ञाला येण्याचं निमंत्रण देऊन हस्तिनापुराकडे परत आला। हा अश्वमेध यज्ञ युधिष्ठिराला अशा करता करायला व्यासांनी सांगितलं आणि भगवंतांनी अनुज्ञा दिली की युद्धामध्ये सहभागी असलेले जे राजे ते सर्व परास्त झालेले होते आणि बहुतांशी राजे युद्धात सहभागी जरी असले तरी देखील परत एकदा दिग्विजय संपादन करणं हे सम्राटाकरता आवश्यक असतं। अर्जुन हस्तिनापुराकडे परत निघाल्याचा समाचार हिरांकडून जेव्हा धर्मराजाला कळला तेव्हा त्याला मोठा संतोष झाला। त्यांनी हा सर्व समाचार आपल्या बंधूंना सांगितला। भीमसेनाला म्हटलं की यज्ञ करायचा समय निकट आलेला आहे, अश्वही जवळ येऊन पोचलेला आहे, ही माघी पौर्णिमा आहे, मध्ये एक मासच राहिलेला आहे। तेव्हा वेद आणि पारंगत विद्वान ब्राह्मणांना बोलावून यज्ञाचं स्थान निश्चित करण्यास सांगितलं पाहिजे। त्याप्रमाणे ब्राह्मणांना पुढे करून अनेक शिल्पकर्मींना बरोबर घेऊन भीमसेन नगराच्या बाहेर पडला। यज्ञाच्या ठिकाणी अनेक प्रासाद उभारले गेले, यज्ञशाळा सिद्ध झाली। यज्ञशाळेला सोन्यानी आणि रत्नांनी सजवलं गेलं। भव्य यज्ञ मंडप उभारण्यात आला। राजांना निमंत्रण गेली। अनेक राजे विविध प्रकारची संपत्ती घेऊन यज्ञासाठी उपस्थित झाले। हस्तिनापुराला पोहोचण्यापूर्वीच अर्जुनांनी श्रीकृष्णांकडे धर्मराजासाठी एक संदेश पाठवलेला होता। कृष्णांनी तो युधिष्ठिराला सांगितला की राजसूय यज्ञात अग्रपूजेच्या प्रसंगी जशी दुर्घटना घडली तशी यावेळी होऊ देऊ नये। श्रीकृष्णांनीही युधिष्ठिराला असाच सल्ला द्यावा असं अर्जुनांनी सुचवलं। अर्जुनांनी असंही सांगून पाठवलं की माझा प्रिय पुत्र मणिपूरचा राजा बभ्रुवाहन यज्ञासाठी येणार आहे, त्याची माझ्या प्रति भक्ती आणि अनुरक्ती आहे, त्याचा विधीपूर्वक विशेष सत्कार करण्यात यावा। युधिष्ठिरांनी या सर्व गोष्टी आनंदाने मान्य केल्या। यथाकाळ यथाविधी युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ संपन्न झाला। युधिष्ठिराच्या आज्ञेनी भीमसेनानी सर्व राजांचा यथोचित सत्कार केला। युधिष्ठिरांनी ब्राह्मणांना विपुल दक्षिणा दिली, राजांना मूल्यवान भेटी देऊन त्यांना निरोप दिला। युधिष्ठिरांनी सांगितलं की प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार जे पाहिजे ते द्या, इच्छेनुसार भोजन घडवा, युधिष्ठिरांनी त्या यज्ञात धनाची, रत्नाची आणि रसांची विपुल वृष्टी केली. पापरहित आणि कृतार्थ होऊन भरतश्रेष्ठ युधिष्ठिरांनी हस्तिनापुरात प्रवेश केला. भगवान श्रीकृष्ण यज्ञ समाप्त होईपर्यंत हस्तिनापुरातच होते. त्यांच्या कृपादृष्टीने युधिष्ठिराचा अश्वमेध यज्ञ निर्विघ्नपणे सफळ संपूर्ण झाला. यज्ञाच्या निमित्ताने उर्वरित शत्रू राजांना जिंकल्यामुळं, सर्वांनी यज्ञात उपस्थित राहून संपत्ती भेट दिल्यामुळं पांडवांचं एकूण राज्य निष्कंटक असं झालं. अशा प्रकारे धर्मराज्याची स्थापना करून भगवान श्रीकृष्ण आपल्या परिवारासह द्वारकेला निघून गेले. धर्मराज युधिष्ठिराचा हा अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण द्वारकेला परत आले आणि त्यानंतर ज्या ग्रंथांमध्ये त्या काळच्या नोंदी आहेत त्याप्रमाणे 36 वर्ष ते या भूतलावर वास्तव्य करून होते. पण या दीर्घ काळात ते पुन्हा हस्तिनापूरला गेल्याचं कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. या 36 वर्षाच्या काळात बहुधा आरंभीच्या 4-5 वर्षांमध्येच भगवान श्रीकृष्णांचा मित्र आणि गुरुबंधू सुदामा द्वारकेला आला आणि त्या दोघांची ती सुप्रसिद्ध भेट द्वारकेमध्ये झाली. द्वारकेमध्ये 36 वर्षांचा काळ भगवंतांचा अत्यंत सुखाचा असा गेला. त्यांच्या जीवनातली सगळी धकाधकी संपलेली होती. भगवंतांच्या जीवनामध्ये भगवंतांनी ठरवलेली सर्व उद्दिष्ट जवळपास पार पडलेली होती. एक प्रकारचं कृतार्थ असं जीवन भगवंत जगत होते. या जीवनाचं भागवतकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. भगवंतांचा रोजचा दिवस कसा जात असे, त्यांची दिनचर्या कशी असे, पण लक्षात ठेवलं पाहिजे की ही सगळी दिनचर्या अत्यंत कष्टाने हवं तसं धर्मराज्य स्थापन केल्यानंतर मग भगवंतांना मिळाली. तोपर्यंत भगवंतांचं एकूण जीवन आपण पाहतो आहोत अतिशय नाट्यमय आणि धकाधकीचं असं गेलं. विशिष्ट प्रकारचं खूप सुख त्यांच्या वाट्याला आलं असं त्यांच्या जीवनात आतापर्यंत दिसत नाही. पण शुकाचार्य म्हणतात की या काळामध्ये भगवंतांची दिनचर्या अशी असे की जेव्हा पहाटे कोंबडे अरवू लागत तेव्हा श्रीकृष्णांच्या पत्न्यांना विरहाचं भय वाटायला लागायचं. त्या भयाने व्याकुळ व्हायच्या आणि कोंबड्यांना दिवस उजाडल्याची सूचना दिल्याबद्दल शिव्या शाप द्यायच्या. वनातले वाऱ्यांनी जागे झालेले पक्षी भगवान श्रीकृष्णांना जागवण्यासाठी मधुर किलबिलाट करायला सुरुवात करत असत, भ्रमर गुंजारव करत असत. तेव्हा देखील श्रीकृष्णांच्या पत्न्यांना भय वाटत असे की आता हे जागे होतील आणि आपल्यापासून दूर जातील. त्यांच्या सर्व पत्न्यांना देखील हा पवित्र असा ब्राह्म्य मुहूर्त देखील अशा कारणासाठी येऊच नये असं वाटत असे. भगवान श्रीकृष्ण दररोज ब्राह्म्य मुहूर्तावर उठून हात पाय तोंड धुवून प्रसन्न अंतःकरणाने मायातीत अशा आपल्या आत्मस्वरूपाचं ध्यान करायला बसत असत. आपलं आत्मस्वरूप अत्यंत अखंड, स्वयंप्रकाश, निरुपाधिक, अविनाशी आहे याची प्रतीती घेत असत. आपलं आत्मस्वरूप स्वभावतःच अविद्यारहित आहे. या जगाच्या उत्पत्ती स्थिती आणि लयाला कारण असलेल्या आत्मशक्तीच्या प्रभावामुळे आत्म्याची सत्ता आणि आनंद याचा अनुभव येत असतो आणि या अनुभवालाच ब्रह्म असं म्हणतात आणि आपण ब्रह्मरूप झाल्याचा अनुभव ते ध्यानामध्ये वारंवार घेत असत. त्यानंतर श्रीकृष्ण विधीपूर्वक निर्मळ आणि पवित्र पाण्याने स्नान करीत असत. संध्या वंदनादी कर्म केल्यानंतर हवन करून मौन व्रत धारण करून गायत्री मंत्राचा जप करत असत. तोपर्यंत सूर्योदय होत असे. सूर्योदयाच्या वेळी सूर्याचं उपस्थान करत आपल्या अंशरूप असलेल्या देव ऋषी आणि पितरांना उद्देशून भगवान श्रीकृष्ण तर्पण करत असत. ज्येष्ठ आणि आदरणीय अशा ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांना वस्त्रालंकार देऊन त्यांना गायी दान करत असत. या गायी सुंदर वस्त्र आणि मोत्यांच्या माळा घालून आणि त्यांच्या शिंगांना सोनं आणि खुरांना चांदी मढून अशा देत असत. त्यानंतर आपल्याच विभूती रूप असलेल्या गायी ब्राह्मण देवता वडील माणसं गुरुजन सर्व प्राण्यांना ते प्रणाम करत असत. मंगल वस्तूंना अत्यंत प्रसन्न आणि प्रेमभावाने ते स्पर्श करत असत. त्यानंतर ते दिव्य वस्त्र अलंकार फुलांचे हार आणि चंदन अशा गोष्टींनी स्वतःला अलंकृत करत असत. त्यानंतर ते तुपामध्ये आपलं मुखदर्शन घेत असत आणि नंतर आरशामध्ये देखील मुखदर्शन घेत असत. गाय बैल ब्राह्मण देवता यांची दर्शन घेत आणि मग शहरात राहणाऱ्या आणि अंतपुरात राहणाऱ्या आणि सेवा करणाऱ्या चारही वर्णाच्या लोकांच्या कामना पूर्ण करत असत. एवढं केल्यानंतर आपल्या अन्य प्रजेची इच्छा पूर्ती होते आहे असंही आवर्जून पाहत असत आणि सर्वांना प्रसन्न पाहून ते स्वतःही अत्यंत आनंदी होत असत. तोपर्यंत त्यांचा सारथी त्यांचे सुग्रीव आणि इतर घोडे जुंपलेला अत्यंत अद्भुत रथ घेऊन येत असे आणि भगवंतांना प्रणाम करून भगवंतांच्या समोर उभा राहत असे. सात्यकी आणि उद्धवासह आपल्या हाताने सारथ्याचे हात पकडून भगवंत रथावर स्वार होत असत. भागवतकार म्हणतात की अंतपुरातल्या स्त्रिया अत्यंत लज्जा आणि प्रेमपूर्ण अशा नजरांनी भगवंतांकडे पाहत आणि मोठ्या कष्टाने त्यांना निरोप देत असत. तेव्हा भगवंत स्मितहास्य करून जणू त्या स्त्रियांचं मन देखील आपल्या बरोबर घेऊन महालातून बाहेर पडत असत. भगवान श्रीकृष्ण सर्व यादवांसह सुधर्मा नावाच्या आपल्या सभेत प्रवेश करत असत. भगवान सिंहासनावर जेव्हा विराजमान होत तेव्हा त्यांच्या अंगकांतीनी सर्व दिशा उजळून जात असत असं भागवतकार म्हणतात. जसा आकाशात तारकांनी वेढलेला चंद्र शोभून दिसावा तसे सर्व यदुविरांमध्ये हे यदुपती श्रीकृष्ण शोभून दिसत असत. सभेमध्ये अनेक घटना घडत असत. विदूषक निरनिराळ्या प्रकारच्या हास्य विनोदांनी मनोरंजन करत असे. तर नटाचार्य अभिनय कधी कधी करत असत तर नर्तकी कलापूर्ण नृत्यांनी भगवंतांची सेवा करत असे। त्यावेळेला अनेक वाद्यांच्या घोषात सूत मागध भाट नाचत असत, गात असत आणि भगवंतांची स्तुती देखील करत असत। काही वेदवेत्ते ब्राह्मण तिथे बसून वेदमंत्रांचं विवेचन करत असत आणि काही जण पूर्वी होऊन गेलेल्या पवित्र कीर्ती राजांची चरित्र ऐकवीत असत। तिथे बसून भगवंत न्यायनिवाडा करत असत। एकूणच राज्याची देखभाल पाहत असत। अनेक राजनैतिक निर्णय तिथे घेतले जात असत। अशातच परीक्षितांनी प्रश्न विचारला की अनंत शक्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्याचं वर्णन आम्ही अजून ऐकू इच्छितो। तेव्हा श्री शुक म्हणाले की एक ब्राह्मण श्रीकृष्णांचा मित्र, मोठा ब्रह्मज्ञानी, विषयांपासून विरक्त, शांत चित्त आणि जितेंद्रिय असा होता। गुरुगृहातून शिकून घरी आल्यानंतर त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारलेला होता। आपल्या गृहस्थाश्रमात आपल्या स्वाभाविक कर्मांप्रमाणे प्रारब्धानुसार जे मिळेल त्यात तो नेहमी संतुष्ट असे। त्याची वस्त्र सामान्यच होती, त्याची पत्नी ही तशीच होती आणि पत्नीसह तो नेहमीच अर्धपोटी असत। त्याची पत्नी नेहमी अर्धपोटी असल्यामुळे कृश झालेली होती, दारिद्र्याने खूप ग्रासून गेलेली आणि गांजलेली अशी ही पत्नी अत्यंत दुःखी स्वरामध्ये एकदा आपल्या पतीजवळ गेली आणि खिन्न चेहऱ्यानी म्हणाली की साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्ण आपले मित्र आहेत असं तुम्ही नेहमी सांगत असता। त्यांची अशीही ख्याती ऐकण्यात येते की ते भक्तांची इच्छा पूर्ण करणारे, शरणागताला आश्रय देणारे, शरणागत वत्सल आणि ब्राह्मणांचे भक्त आहेत। सर्व साधूंचा ते आश्रय होऊन राहिलेले आहेत। आपण कुटुंब वत्सल असून दरिद्री आहात, आपण त्यांच्याकडे जा, आपण दरिद्री आहात हे कळल्यावर ते आपल्याला पुष्कळ धन देतील। भोज वृष्णी अंधक अशा सर्व यादवांचे अधिपती असे ते सध्या द्वारकेत राहतात। जे त्यांचं त्यांच्या चरण कमलांचं देखील स्मरण करतात, त्यांना ते स्वतःला देखील दान देतात अशी त्यांची ख्याती मी ऐकलेली आहे। तर मग आपल्या भक्तांना ते धन आणि इप्सित विषय देतील यात आश्चर्य काय? त्या ब्राह्मणाला पत्नीनी अनेक प्रकाराने पुष्कळ वेळेला नम्रतेने तीच तीच विनंती परत परत केली। तेव्हा त्यांनी विचार केला की या निमित्ताने श्रीकृष्णांचं दर्शन होईल, लहानपणीचा आपला मित्र परत आपल्याला भेटेल, श्रीकृष्णांचं दर्शन हा मोठाच लाभ आहे असा विचार करून त्यांनी जाण्याचा निश्चय केला आणि आपल्या पत्नीला असं म्हटलं की घरात त्यांना काही भेट देण्याजोगी वस्तू असेल तर ती मला काढून दे. तेव्हा त्या पत्नीनी शेजार पाजारच्या ब्राह्मणांच्या घरातून चार मोठी पोहे मागून आणले, एका कपड्यामध्ये बांधले आणि भगवंतांना भेट देण्यासाठी म्हणून आपल्या पतीकडे दिले. तो श्रेष्ठ ब्राह्मण ते पोहे घेऊन द्वारकेकडे जाण्यास निघाला. वाटेत विचार करत होता की इतक्या वर्षांनी श्री कृष्णांचं दर्शन आपल्याला कसं बरं होईल. इतक्या वर्षांनी आपण त्यांना कसे पाहू, कसे ओळखू आणि इतक्या वर्षांनी ते आपल्याला कसे पाहतील, कसे ओळखतील. एवढं मोठं जीवन ज्याचं घडलं अशा महापुरुषाच्या आपण लक्षात तरी असू की नसू, आपल्याला त्यांच्यापर्यंत जाता तरी येईल का असा विचार करत हा ब्राह्मण द्वारकेकडे जायला निघाला. आपण एक भजन ऐकूया आणि मग पुढची कथा.
हरी नारायण गोविंदा, हरी नारायण, हरी नारायण गोविंदा. हरी नारायण गोविंदा, हरि नारायण गोविंदा. हरि नारायण दुरित निवारण, हरि नारायण दुरित निवारण, हरि नारायण गोविंदा. हरि नारायण गोविंदा, केशव माधव गोविंदा, केशव माधव गोविंदा, केशव माधव गोविंदा, केशव माधव गोविंदा, गोविंदा गोविंदा, गोविंदा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा. गोविंदा 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 हरि नारायण गोविंदा हरि नारायण गोविंदा हरि नारायण गोविंदा
हा ब्राह्मण मनोमन भगवंतांचं स्मरण करत निघाला. त्याच्या मनामध्ये अनेक पूर्वस्मृती दाटून आल्या. तसंच भगवंतांचं परमात्मा भावाने देखील स्मरण तो करत होता. द्वारकेमध्ये पोचल्यावर अन्य ब्राह्मणांबरोबर सैनिकांच्या काही चौक्या आणि काही चौक पार करून जिथं जाणं किंवा पोचणं देखील अत्यंत अवघड अशा यादवांच्या निवासस्थानामध्ये तो येऊन पोचला. या ठिकाणी श्रीकृष्णांच्या 16,000 राण्यांचे प्रासाद बांधलेले होते. त्यापैकी एका वैभव संपन्न अशा प्रासादामध्ये या ब्राह्मणांनी प्रवेश केला. श्रीकृष्ण त्यावेळेला रुक्मिणीच्या पलंगावर बसलेले होते. ब्राह्मण येत असल्याचं लांबून त्यांनी पाहिलं आणि ते ताबडतोब उठून उभे राहिले. एवढंच नव्हे तर आत येत असणाऱ्या त्या ब्राह्मणाच्या जवळ जाऊन श्रीकृष्णांनी मोठ्या आनंदाने एकदम त्याला कडकडून मिठी मारली. भगवंतांचा भाव असा झाला की हा प्रिय मित्र किती वर्षांनी आपल्याला भेटला, त्याच्या अंगस्पर्शाने भगवंत अत्यंत आनंदित झाले. आपल्या तरुणपणच्या मित्राला पाहून त्यांच्या नेत्रांमधून प्रेमाश्रू वाहू लागले. त्याचे दोन्ही हात आपल्या हातात धरून भगवंतांनी त्याला पलंगावर बसवलं आणि स्वतः पूजेचं साहित्य आणून आपल्या मित्राची पूजा केली. त्याचे पाय धुवून ते चरणोदक त्यांनी आपल्या मस्तकावर धारण केलं. त्याच्या शरीराला चंदन केशर आणि दिव्य गंधांची उटी लावली. मोठ्या आनंदाने सुगंधित धूप आणि दीपांनी त्यांनी आपल्या मित्राला ओवाळून त्याची आरती केली. अशा प्रकारे पूजा करून तांबूल आणि गाय देऊन तुझं स्वागत असो असं म्हणून त्यांनी परत एकदा आपल्या प्रदीर्घ आलिंगनामध्ये त्याला सामावून घेतलं. अत्यंत जीर्ण वस्त्र नेसलेल्या मळकट शरीर झालेल्या कृष ब्राह्मणाच्या शरीरावरच्या शिरा देखील स्पष्ट दिसत होत्या. भगवंतांचा हा प्रेमभाव पाहून स्वतः रुक्मिणी चौऱ्या ढाळून त्यांची सेवा करू लागली. स्वतः श्रीकृष्ण अत्यंत प्रेमाने मलिन अंगाच्या एका ब्राह्मणाची पूजा करताहेत हे पाहून अंतपुरातल्या इतर स्त्रिया आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणायला लागल्या की या धड वस्त्र देखील अंगावर नसलेल्या मळकट वस्त्राच्या या कश्चित भिकाऱ्यासारख्या दिसणाऱ्या अशा माणसांनी काय पुण्य केलेलं आहे कोण जाणे. की स्वतः श्रीकृष्णांनी त्याचा आदर सत्कार करावा, इतकंच नाही तर आपल्या पलंगावर असलेल्या पत्नीला रुक्मिणीला सोडून या ब्राह्मणाला थोरल्या भावासारखी मिठी मारावी. नंतर श्रीकृष्ण आणि तो ब्राह्मण एकमेकांचे हात हातात घेऊन पूर्वी गुरुकुलात राहत असताना झालेल्या अनेक आनंददायक आल्हाददायक गोष्टी करण्यामध्ये रममाण होऊन गेले. भगवान त्याला म्हणतात की हे धर्म जाणणाऱ्या ब्राह्मणा, गुरुदक्षिणा देऊन गुरुकुलातून परत गेल्यानंतर तू अनुरूप अशा स्त्रीबरोबर विवाह केलास की नाहीस? मला माहित आहे की तेव्हापासून तरुण असल्यापासून तुझं चित्त गृहस्थाश्रमात असूनही विषयभोगात आसक्त नाही अशा प्रकारचं तयार झालेलं होतं. मला हे पण माहित आहे की तुला धनाविषयी तेव्हा अजिबात प्रेम नव्हतं. खूप थोडे लोक भगवंताच्या मायेने निर्माण झालेल्या विषय वासनांचा त्याग करताना दिसतात आणि चित्तामध्ये विषयांची वासना नसतानाही माझ्यासारखी फक्त लोक शिक्षणासाठी कर्म करत असतात, तसा तू आहेस. आपण दोघे गुरुकुलात राहत होतो त्याची तुला आठवण आहे का? गुरुकुलातच खरोखर द्विजांना आत्मज्ञान होत आणि ते अज्ञानाचा अंधकार पार करून जातात. या जगामध्ये जन्मदाता पिता हा प्रथम गुरु, त्यानंतर उपनयन संस्कार करून सत्कर्माचं शिक्षण देणारा हा दुसरा गुरु, तो माझ्यासारखाच पूज्य आहे. त्यानंतर ज्ञानोपदेश करून परमात्म्याची प्राप्ती करून देणारा गुरु हा तर माझंच स्वरूप वर्णाश्रम यांचे हे तीन गुरु असतात. हे ब्राह्मणा, या मनुष्य जन्मात वर्ण आश्रमांमध्ये वर्तन करत असताना जे लोक माझ्यासारख्या गुरूंच्या उपदेशानुसार वागून अनायासे हा भवसागर तरुण पार होतात ते स्वार्थ आणि परमार्थाचे खरे जाणकार असतात. सर्वांचा मी वस्तुतः आत्मा आहे असं भगवंत सुदाम्याला म्हणायला लागले. पण मी देखील जितका गुरुदेवांच्या सेवेने संतुष्ट होतो तितका मी गृहस्थाचं धर्म पंचमहायज्ञ इत्यादींनी, ब्रह्मचार्याचे धर्म उपनयन वेदाध्ययन इत्यादींनी, वानप्रस्थाचे धर्म तपश्चर्या इत्यादींनी किंवा संन्याशाच्या सर्व स्वत्यागरूप धर्मांनी देखील संतुष्ट होत नाही. तुला आठवतं का की आपण गुरुकुलात निवास करत होतो तेव्हा आम्हा दोघांना एके दिवशी गुरुपत्नीने लाकडं आणण्यासाठी जंगलात पाठवलेलं होतं. पावसाळ्याचे दिवस नसतानाही भयंकर वादळी पाऊस आला. विजांचा कडकडाट सुरू झाला. सूर्यास्त झाला. सगळीकडे अंधार पसरला. जमिनीवर इतकं पाणी झालं की उंच सखल भागाचा पत्ताच लागत नव्हता. पावसाने आम्ही अतिशय झोडपले जात होतो. दिशा समजत नव्हत्या. भांबावून एकमेकांचे हात धरून जंगलात इकडे तिकडे आपण भटकत होतो. सांदीपनींना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सूर्योदय झाल्यावर ते आपल्याला शोधत जंगलात आले. आपल्याला अतिशय त्रास झाल्याचं त्यांनी पाहिलं आणि प्रसन्न होऊन ते आपल्याला म्हणालेले होते की तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेत. सर्व प्राण्यांना आपलं शरीर सर्वाधिक प्रिय असतं पण तुम्ही त्याचीही पर्वा केली नाही. आमच्या सेवेकरता म्हणून मग्न राहिलात. गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी चांगल्या शिष्यांचं एवढंच कर्तव्य असतं की त्यांनी विशुद्ध भावनेने आपलं सर्वस्व एवढंच काय शरीर सुद्धा गुरुदेवांच्या सेवेसाठी समर्पित करावं आणि आपले गुरु आपल्याला म्हणाले होते की मी तुम्हावर संतुष्ट आहे. तुमचं सगळं मनोरथ पूर्ण होवो. तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन आणि विद्या घेतली ते या आणि परलोकी सुद्धा निष्फळ न होवो. हे मित्रा, अशा किती घटना घडल्या होत्या. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मनुष्य शांती आणि पूर्णतेला प्राप्त करून घेतो. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला की हे देवा जगद्गुरु, गुरुदेवांचा हा आशीर्वाद मला आठवतो. गुरुदेवांची कृपा तुझ्यासारखीच माझ्यावर झालेली मला आठवते. आम्हाला मिळवायचं काही शिल्लक नाही कारण सत्य संकल्प परमात्मा असलेल्या आपल्या बरोबर आम्हाला गुरुकुलात राहण्याचं भाग्य प्राप्त झालं. हे प्रभो, छंदोद्बद्ध वेद आणि सर्व कल्याण यांचं उत्पत्ती स्थान असं हे तुमचं शरीर आहे. तेच आपण गुरुकुलात राहिलात हा केवळ मनुष्यासारखा अभिनय नव्हे तर दुसरं काय आहे. शुकाचार्य वर्णन करून सांगतात की अशा प्रकारे सर्व संतांचं एकमेव आश्रयस्थान, सर्वांच्या मनातील जाणणारे ब्राह्मणांचे भक्त श्रीहरी त्या ब्राह्मणाबरोबर पुष्कळ वेळपर्यंत गप्पा गोष्टी करत राहिले. नंतर ते प्रेमपूर्ण दृष्टीने त्याच्याकडे पाहत स्मितहास्य करून थट्टेने म्हणाले की तू आपल्या घरून माझ्यासाठी काही भेट म्हणून आणला आहेस की नाहीस. अरे, अभक्तांनी पुष्कळ दिलं तरी देखील मी संतुष्ट होत नाही. पण अत्यंत प्रेमाने लहानशी वस्तू देखील कोणी अर्पण केली तेव्हा मला ती फार मोठी वाटते. जो मनुष्य भक्तीने पान फूल फळ किंवा पाणी मला अर्पण करतो त्या शुद्ध चित्त भक्ताने भक्तीने दिलेलं जे काही असेल ते मी स्वीकारतो. भगवंतांनी असं म्हटल्यानंतर त्या ब्राह्मणाने संकोचाने आपली मान खाली घातली. त्याला माहित होत की आपण या लक्ष्मीपतीला उसनवार करून पसाभर पोहे देण्यासाठी आणलेले आहेत. भगवंत त्याचं निरीक्षण करत होते. त्यांनी असा विचार केला की यांनी याच्यापूर्वी कधीही धनाच्या इच्छेने माझं यजन भजन केलेलं नाही. पण यावेळेला हा मित्र आपल्या पतिव्रता पत्नीला बरं वाटावं म्हणून केवळ तिच्याच आग्रहावरून इथं आलेला आहे. हा काही मागायला तयार नाही. हा म्हणतो आहे की आता आम्हाला मिळवायचं काय शिल्लक आहे. तुझ्या बरोबर सत्य संकल्प असणाऱ्या परमात्मा अशा तुझ्या बरोबर आम्हाला गुरुकुलात राहण्याचं भाग्य मिळालं. भगवंतांनी विचार केला की हा आपल्या ठिकाणी आत्मज्ञानात संतुष्ट होता तिथंच माझ्याशी एकरूप होता. हा मला भेटायला येण्याची कोणतीही शक्यता नव्हती. याच्या पत्नीमुळे हा भेटायला आलेला आहे. याच्या पत्नीची इच्छा मी पुरी करेन. देवांना दुर्लभ अशी संपत्ती मी याला प्रदान करीन असा विचार करून भगवंतांनी थट्टेनी त्याच्या वस्त्रामध्येच हात घातला आणि त्याच्या वस्त्रातून एका फडक्यात बांधलेले पोहे अरे हे काय आणलंय असं म्हणून ओढून घेतलंय. ते फडकं गाठी सोडल्यानंतर भगवंत म्हणाले की हे प्रिय मित्रा, ही तर माझ्या अत्यंत आवडीची भेट तू माझ्यासाठी आणलीस. हे पोहे केवळ मलाच नव्हे तर सगळ्या जगताला तृप्त करतील. भगवंतांनी त्यातून एक मुठभर पोहे खाल्ले, दुसरी मुठ भरून घेतले. तोच रुक्मिणीनी भगवंतांचा हात धरला. ती म्हणाली की हे विश्वात्मन, माणसाला या लोकी किंवा परलोकात सुद्धा आपल्याला संतुष्ट करून सर्व प्रकारच्या संपत्तीची समृद्धी प्राप्त करण्यासाठी हे एक मुठभर पोहे सुद्धा पुरेसे आहेत. अनेक कथाकार असं म्हणतात की एका मुठीनी भगवंत प्रसन्न होऊन सुदाम्याला कितीतरी देतील तर दुसऱ्या मुठीनी अजून जास्त देतील. या भयानी रुक्मिणीनी भगवंतांना दुसरी मुठ घेण्यापासून थांबवलं. रुक्मिणी मातेचं चरित्र जर पाहिलं तर अशा प्रकारचे तर्क करण्यात काही अर्थ नाही. हे सगळं संभाषण अत्यंत प्रेमाने घडत होतं. तो ब्राह्मण त्या रात्री श्रीकृष्णांच्या महालात राहिला. तिथं त्याला आपण अगदी स्वर्गात आहोत असं वाटत होत. दुसऱ्या दिवशी त्यांनी विश्व निर्मात्या आणि भक्तांना आनंद देणाऱ्या श्रीकृष्णांनी त्याला त्या ब्राह्मणाला वंदन केलं, त्याच्या मागोमाग काही अंतर जाऊन त्याला निरोप दिला आणि मग नंतर तो ब्राह्मण आपल्या गावी निघून गेला. ब्राह्मणाला श्रीकृष्णांकडून धन मिळालं नाही, त्यांनी स्वतः काहीही मागितलं नाही. उलट आपण यह कश्चित पोहे काय आणले या विचाराने तो लज्जित झाला, श्रीकृष्णांच्या दर्शनामुळे आनंदित झाला. अनेक वर्षांचा स्नेह परत ताजातवाना झाला. अत्यंत आनंदून तो आपल्या घराकडे परतला. जाताना विचार करायला लागला की ब्राह्मणांना देव मानणाऱ्या या श्रीकृष्णांची ब्राह्मण भक्ती आज मी पाहिली, ज्याच्या वक्षस्थळावर स्वतः लक्ष्मी विराजमान असते. त्यांनी सर्वात दरिद्री असणाऱ्या मला आपल्या हृदयाशी कवटाळावं. मी अत्यंत पापी दरिद्री कुठं आणि कुठं लक्ष्मीचं आश्रयस्थान असणारे भगवंत, त्यांनी मी केवळ ब्राह्मण म्हणून मला आपल्या बाहूंनी हृदयाशी घट्ट धरलं. इतकंच नव्हे तर ज्या पलंगावर त्यांची पत्नी रुक्मिणी शयन करते त्या पलंगावर त्यांनी मला भाऊ मानून बसवलं. मी थकलेलो होतो. त्यांच्या पट्टराणींनी आपल्या हाताने चौऱ्या ढाळून मला वारा घातला. माझे पाय चेपून श्रीकृष्णांनी माझी सेवा केली आणि देवाप्रमाणे माझी पूजा केली. त्यांच्या चरणांची पूजा, स्वर्ग, मोक्ष, पृथ्वी, रसातळातील संपत्ती आणि सर्व सिद्धींच्या प्राप्तीचं कारण खरं म्हणजे आहे, तरी सुद्धा हा दरिद्री धन मिळाल्यावर उन्मत्त होईल आणि माझं याला विस्मरण होईल असा विचार करून त्या दयाळू श्रीकृष्णांनी मला थोडं धन देखील दिलं नाही. ही माझ्यावर त्यांनी केलेली कृपाच आहे असा विचार करत तो ब्राह्मण आपल्या घराजवळ येऊन पोचला. तर ते ठिकाण चंद्र, सूर्य, अग्नी यांच्या तेजाप्रमाणे तेजस्वी प्रासादांनी वेढलेलं होतं. ठिकठिकाणी अनेक उपवन उद्यानं तयार होती. त्याच्यामध्ये पक्ष्यांचे थवे चिवचिवाट करत होते. सरोवरामध्ये कुमुदे, पांढरी, तांबडी, निळी अशी सुगंधी कमळं उमललेली होती. उत्तम वस्त्रालंकार घातलेल्या सुंदर स्त्रिया तिथं वावरत होत्या. तो ब्राह्मण विचार करायला लागला, हे मी काय पाहतो आहे, हे कोणाचं ठिकाण आहे? तेवढ्यात काही सुंदर स्त्री पुरुष वाजत गाजत मंगल गीते गात त्या ब्राह्मणाच्या स्वागतासाठी आले. पती आल्याचं ऐकून पत्नीला अतिशय आनंद झाला. ती गडबडीत ताबडतोब घराच्या बाहेर आली. सुवर्णालंकार घातलेल्या दासींच्या समुदायात देवांगणेपणे प्रमाणे दिसणाऱ्या पत्नीला पाहून तो आश्चर्यचकित झाला. तिच्यासह त्यांनी मोठ्या आनंदाने आपल्या प्रासादात प्रवेश केला. तिथं सोन्याची सिंहासनं होती, त्याच्यावर मऊ मऊ गाद्या होत्या, मोत्यांच्या लढी लावलेले तेजस्वी चांदवे होते, स्फटिकाच्या शुभ्र भिंती होत्या, त्याच्यावर पाचूची नक्षी होती, रत्ननिर्मित स्त्रियांच्या हातात रत्नांचे दिवे झगमगत होते. सर्व प्रकारच्या संपत्तीची अकारण समृद्धी पाहून ब्राह्मण शांतपणाने विचार करू लागला. तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की आपण जन्मतः भाग्यहीन, दरिद्री, या संपत्तीचं कारण भगवान श्रीकृष्णांच्या कृपा कटाक्षाशिवाय दुसरं काहीही नाही. ते पुष्कळ देतात परंतु थोडेच दिले असं समजतात. त्यांच्या भक्ताने थोडेसे काही करू दे ते त्यांना फार वाटते. मी त्यांना एक मुठभर पोहे भेटी दाखील दिले. त्या महात्म्याने किती प्रेमाने त्याचा स्वीकार केला. मला जन्मोजन्मी त्यांचंच प्रेम, त्यांचंच सख्य, त्यांचीच मैत्री, त्यांचीच सेवा करायला मिळो. मला संपत्ती गुणांचं एकमेव निवासस्थान असलेल्या त्या महानुभावांच्या चरणी माझं मन जडून राहो. त्यांच्याच भक्तांचा सत्संग मला प्राप्त होवो. त्या ब्राह्मणांनी असं जाणलं की भगवान जरी अजिंक्य असले तरी त्यांचे भक्त भगवंतांना जिंकतात हे जाणून तो त्यांच्याच ध्यानात तन्मय झाला. ध्यानाच्या उत्कटतेने त्यांची अविद्येशी असलेली गाठ तुटली. त्यांनी लवकरच भक्तांचा आश्रय असलेल्या भगवंतांचं स्थान प्राप्त करून घेतलं. ब्राह्मणांना देव मानणाऱ्या भगवान श्रीकृष्णांची ही ब्राह्मण भक्ती सुधामेच्या अंगानी विशेष प्रकारे प्रगट झाली. हे सुधाम्याचं चरित्र. हा भगवंतांच्या पुढच्या म्हणजे हस्तिनापुराहून परत द्वारकेला आलेल्या जीवन कालातला फार मोठा आणि महत्वाचा असा भाग कृष्ण चरित्रामध्ये समजला जातो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. संतन की जय. जय जय रघुवीर. बोला श्री कृष्ण महाराज की जय.